अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
मराठी।
नमस्कार श्रोते हो, मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना 19 नोव्हेंबर 1960 रोजी करण्यात आली हे आपण मागच्या भागांमधून ऐकलं आहे। सुरुवातीला ह्या मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र विश्वकोश प्रकल्प कार्यान्वित झाला आणि त्यानंतर 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ असं स्वतंत्र मंडळ शासनानं स्थापन करून या बृहत प्रकल्पाला चालना दिली। आज अखेर मराठी विश्वकोशाचे एकूण 21 खंड तयार झाले हे आपण मागच्या भागात ऐकलं। तर यातील 1 ते 5 खंडांचा परिचय आपण आजच्या कार्यक्रमातून करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याकडे पुन्हा एकदा डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्याव्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी विश्वकोश कार्यालय, वाई, जिल्हा सातारा इथून आलेले आहेत। सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत।
नमस्कार।
सर, मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आपण चर्चा करतोय तर ते नेमकं कशा प्रकारचं आहे?
मराठी विश्वकोश जसं मागच्या भागात आपण चर्चा केली की तो सर्व विषय संग्राहक असा आहे।
हां।
आणि सामान्य माणसाला सर्व ज्ञानक्षेत्राचा परिचय करून द्यावा म्हणून वर्णानुक्रमे त्याची आकारविल्हे कोश रचना ही पाहायला मिळते।
बरोबर।
म्हणजे अ ते ज्ञपर्यंत। आणि सर्व विषयातील त्याच्यामध्ये काय आहे तर सिद्धांत आहेत, विचार प्रवाह आहेत किंवा तत्व आहेत, चरित्र आहेत, तर अशा प्रकारचा स्थूल आढावा या विश्वकोशामध्ये घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि तुम्ही जो प्रश्न विचारले की नेमकं याचं स्वरूप काय आहे, तर मराठी विश्वकोशाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 1965 साली प्रकाशित केलेला होता। म्हणजे विश्वकोशाच्या निर्मितीआधी त्याचं परिचय देणारा ग्रंथ, तो अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो। आणि त्याच्यामध्ये त्यांनी नोंदी कशा प्रकारे असतील, विषय कोणते असतील, विषयांना शब्दमर्यादा कशी दिलेली असतील, अशा प्रकारची मांडणी आणि उदाहरणादाखल काही नोंदीसुद्धा त्या परिचय ग्रंथामध्ये दिलेल्या होत्या। आणि तर्कतीर्थांचं एक मोठं विद्वतेचं क्षेत्र असं त्यातलं दिसून येतं की त्यांनी तो परिचय ग्रंथ चर्चेसाठी खुला ठेवला आणि महाराष्ट्रभरातून महाराष्ट्रबाहेरील विद्वानांनी सुद्धा तो परिचय ग्रंथ वाचून त्याच्यावरती आपले अभिप्राय कळवले। काहींना त्यातल्या नोंदी किंवा रचना पटली नाही तर त्यांनी विरोधी मतंसुद्धा दिलेली दिसतात। तर त्या सगळ्या पत्रांची दखल तर्कतीर्थांनी घेतली आणि पुन्हा त्यांनी नवीन एक ग्रंथ तयार केला, मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ अभिप्राय टीका आणि प्रतिटीका। म्हणजे असं पुस्तक आपल्याला कुठंतरी दुर्मिळ स्वरूपात पाहायला मिळतं। म्हणजे तर्कतीर्थांचं म्हणणं होती की हा विश्वकोश जर सर्वसामान्यांपर्यंत जायचा असेल तर सर्वांची मतं, त्यांचं स्वागत करणं आणि भूमिका समजून घेणं महत्त्वाचे आहे। आणि एकूणच वर्णमालेची रचना आहे त्याप्रमाणे या नोंदींचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो।
म्हणजे स्वर आणि व्यंजनानुसार ते तयार केले गेले।
अगदी।
आणि टीकेचं देखील लक्ष्मणशास्त्री जोशींनी, म्हणजे एवढे तर्कतीर्थ असूनही आपण ज्यांना म्हणतो विद्वान असून त्यांनी स्वागत केलं,
स्वागत केलं
आणि त्याचा परिचय ग्रंथ तयार केला। सर, खूप छान ही गोष्ट झाली आहे कारण की असं टीका पण स्वीकारणं आणि तेही इतक्या विद्वान व्यक्तीने खरंच मोठी गोष्ट आहे। सर, आता हे जे वेगवेगळे खंड तयार केले तर ह्या खंडांचा मग अनुक्रम कसा तयार केला?
बरोबर। आता कसं आहे की विश्वकोशामध्ये नोंदी तर घ्यायच्या आहेत, पण त्या नोंदी कोणत्या घ्याव्यात आणि मग कशा पद्धतीने घ्याव्यात त्याचा एक आराखडा सुरुवातीला निश्चित करण्यात आला आणि एक नोंद यादी तयार करण्यात आली। म्हणजे जरी पहिला खंड 1976 प्रकाशित झाला असला आणि विश्वकोशाचा 20वा खंड 2015 साली प्रकाशित झाला असला, तरी 1 ते 20 खंडांची यादी ही सुरुवातीलाच तयार केलेली होती, अर्थात त्या यादीमध्ये भर पडत गेलेली दिसते.
ज्ञान प्रवाही
असतं, काही नोंदी वाढतात आणि मग त्याच्यामध्ये मग भाषा साहित्य, इतिहास असेल, धर्म असेल, तत्वज्ञान असेल किंवा अगदी अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, सांख्यिकी, अर्थशास्त्र, तर असे सुमारे 100 विषय उपविषय निश्चित करून त्यांची नोंद यादी आणि शब्दमर्यादा निश्चित केली आणि मग त्या नोंदी लेखनासाठी पुढे लेखकांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. साधारणतः पहिली नोंद जी आहे ती अंक अशी आहे पहिल्या खंडातील, ती मराठी विश्वकोशातील पहिली नोंद आहे. तर ज्ञेयवाद म्हणजे धर्म या विषयातील ती नोंद 20 खंडातील सगळ्यात शेवटची नोंद, म्हणजे अ ते ज्ञ या वर्णमालेच्या क्रमाने हा आपल्याला प्रवास विश्वकोशाचा पाहायला मिळतो. आणि पुढे यादीमध्ये वेळोवेळी भर पडून अनेक नोंदींची संख्या वाढलेली सुद्धा आपल्याला याच्यात पाहायला मिळते.
सर, आता हे मराठी विश्वकोशाचा तुम्ही म्हणालात की पहिला खंड 1977 प्रकाशित झाला, त्याच्याविषयी थोडक्यात सांगा.
कोश निर्मितीचं काम हे साधारण दीर्घकालीन चालणारी एक प्रक्रिया आहे. म्हणजे आपण म्हणतो की विश्वकोशामध्ये नोंद येते वाचकांना, पण नोंदीचा जन्म होणारचा जो एक काळ असतो तो खूप दीर्घकाळ आपल्याला दिसतो. की नोंद यादी निश्चित झाल्यानंतर त्या नोंदीचा आराखडा तयार करणं, उदाहरणार्थ चरित्रात्मक नोंद आपल्याला घ्यायची आहे तर त्या व्यक्तीचं चरित्र, त्याचं कार्य, त्याचं मूल्यमापन आणि हे सगळं किती शब्दात दिलं पाहिजे हा सगळा निश्चित आराखडा करून तो लेखकाला सोपवला जातो आणि लेखकांना सुद्धा कालमर्यादा दिली जाते. लेखकांच्याकडून ती नोंद आल्यानंतर पुन्हा ती नोंद समीक्षणासाठी अन्य तज्ज्ञाकडे पाठवली जाते, म्हणजे समीक्षक त्या नोंदीवर पुन्हा आपला अभिप्राय देतात आणि मग कार्यालयीन संपादक त्या नोंदींवरती संपादनाचं काम करतो आणि ह्या सगळ्या चाळणीतून ती नोंद अंतिम संपादित होत असते. म्हणजे हे सगळं करत असताना विश्वकोशाचा परिचय खंड 65 आल्यानंतर अवघ्या 10 हे साधारणतः 1977 विश्वकोशाचे पहिले 1 ते 5 एकाच वेळेला प्रकाशित झाले. तत्कालीन भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या पहिल्या 5 प्रकाशन झालेलं आहे. आता पहिल्या 5 जर स्वरूप बघितलं तर अंक या नोंदीपासून मी म्हटलं की पहिली नोंद आहे पहिल्या खंडामध्ये. अंक ते आतुर चिकित्सा हे पहिल्या खंडाचं शीर्षक आपल्याला दिसेल. म्हणजे अंक ही अर्थात गणितातली नोंद आहे, त्याचा अंकाचा नेमका इतिहास काय आहे, पूर्वीच्या लेखन पद्धती कशा होत्या, अशा प्रकारचं वर्णन त्या नोंदीमध्ये पाहायला मिळतं. अगदी शोभना गोखलेसारख्या तज्ज्ञांनी त्यावेळी ती नोंद लिहिलेली आहे किंवा ल वा गुर्जर यांचं त्यात योगदान दिसून येतं. किंवा शेवटची नोंदच्या खंडातली आहे ती आतुर चिकित्सा, म्हणजे आयुर्वेदात आतुर चिकित्सा अर्थात आयुर्वेदीय विषय आहे. चिकित्सा म्हणजे आपण रुग्णांवर करावायचे उपचार असं आपण म्हणतो. तर त्या नोंदीचं लेखन वेणी माधव शास्त्री जोशी, जे आयुर्वेद तज्ज्ञ होते, तर्कतीर्थांचे ते ज्येष्ठ बंधू होते, त्यांनी लेखन केलेलं आहे. नाह जोशी यांनी लेखन केलेलं आहे. साधारणतः पहिल्या खंडामध्ये 942 नोंदी आपल्याला वेगवेगळ्या विषयावरच्या पाहायला मिळतात आणि 944 पृष्ठांचा हा खंड आहे. तसाच दुसरा खंड जो आहे तो आतुर निदान ते एपस्टाईन जेकब, म्हणजे आ या अक्षरापासून सुरुवात झालेली आहे आणि ए पर्यंत त्या नोंदींची संख्या आपल्याला दिसते. साधारणतः 918 नोंदी आहेत. आतुर निदान अर्थातच आयुर्वेदातली ही नोंद आहे, रोग्याचे किंवा रोगाचे विषय ज्ञान असं आपण त्याला म्हणतो. आणि एपस्टाईन जेकब जो इंग्लिश शिल्पकार होता त्यांची ती नोंद आहे. मराठी साहित्यातले ज्येष्ठ समीक्षक श्रीदे इनामदार, ज्यांना SD इनामदार म्हणून ओळखलं जातं, तर त्यांनी ती नोंद लिहिलेली आहे. तर हा दुसरा खंड आपल्याला दिसून येईल. तिसरा खंड पुन्हा ए पासूनच गेलेला दिसतो. तिथं पुन्हा 12 येते बरं का, म्हणजे आपण पहिली दुसरीच्या वर्गात 12 शिकतो, क का की वगैरे. तर इथं की पर्यंतच आपण गेलं, म्हणजे की सांगानी. एबिंग हाऊस हेरमान म्हणजे एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होते, त्यांची ती नोंद आहे त्याच्यामध्ये पहिली आलेली नोंद. आणि शेवटची नोंद आहे ती की सांगानी, कॉंगो लोकशाही गणतंत्रातला तो एक भाग आहे, म्हणजे भूगोल या विषयातली ती नोंद आहे. पुन्हा चौथा खंड आहे किकट ते गाल्फिमिया ग्लॉका, म्हणजे क ते ग या टप्प्यापर्यंतचा प्रवास तिथं आपल्याला दिसतो. आता किकट म्हणजे एक प्राचीन देश आहे, तो साधारणतः ऋग्वेदामध्ये त्या देशाचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर चंद्रहास जोशी यांनी ती नोंद लिहिलेली आहे. आणि त्या खंडातली म्हणजे चौथ्या खंडातली शेवटची नोंद म्हणजे गाल्फिमिया ग्लॉका, वनस्पती विज्ञानातली अर्थात ती नोंद आहे. आणि भारतामध्ये आजकाल शोभेकरता त्या वनस्पतीची लागवड प्रचंड प्रमाणात होते. तर जवी जमदाडे यांनी त्या नोंदीचं लेखन केलेलं आहे. नोंद कोणी लिहिली त्या लेखकाचं नाव त्या नोंदीखाली तिथं दिलेलं असतं. पुन्हा त्या नोंदीचं समीक्षण कोणी केलं असेल तर सुरुवातीच्या पानावर आपण लेखक, समीक्षक, भाषांतरकार त्यांची आपण नावं आणि त्यांची त्या क्षेत्रातील नेमकी विद्वत्ता काय आहे याचाही थोडक्यात परिचय करून दिलेला असतो.
हा पुढच्या पिढ्यांसाठी खूपच छान वारसा आहे.
एका साधारणतः एका खंडाला 200 ते 300 लेखक समीक्षकांचं योगदान जेव्हा मिळतं तेव्हा तो खंड आकाराला येतो.
खूप मेहनतीचं काम.
वाईतील संपादकीय कार्यालय संपादनाचं मुख्य काम करतं पण प्रत्यक्ष नोंद लेखनाचं जे काम आहे, समीक्षणाचं काम आहे, पूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरील मराठीजन अशा विद्वत लोकांच्याकडून सातत्याने होत असताना दिसतं. त्या साखळीतला आपण जर पाचवा खंड बघितला तर गालवा एवारिस्त ते चेदी, म्हणजे गालवा एवारिस्त हा फ्रेंच गणितज्ञ आहे आणि साधारण बीज गणितात त्यांचं उल्लेखनीय काम आहे आणि भूचिम मिठारी म्हणून त्याचे लेखक आहेत. आणि शेवटची नोंद त्या पाचव्या खंडातील आहे चेदी, म्हणजे मध्य प्रदेशातील बुंदेलखंडाचा तो एक पूर्व भाग होता आणि त्याचे सुलभा कापडी या त्याच्या लेखिका आहेत. तर प्रत्येक खंडामध्ये आपल्याला नोंदीच्या खाली त्याचे संदर्भ पण असतात.
सर, आता तुम्ही सांगतायत की व्यंजनापासून सुरुवात करून म्हणजे अ ते ज्ञ आहे स्वर आणि व्यंजन आणि बाराखडी पण आहे, त्या क्रमाने त्यांच्या नोंदी आहेत. पण मग अशा वेळेला चरित्रात्मक नोंदींचं स्वरूप कसं असतं, कारण ते येणार वर्णनात्मक.
अगदी अगदी.
आणि अशा नोंदी घेताना मग ते सचित्र किंवा संदर्भासह परत येतात का?
बरोबर आहे. चरित्रात्मक नोंदींच्या बाबतीत काही एक निकष ठरवलेले आहेत.
हां,
म्हणजे साधारणतः विश्वकोशामध्ये अगदीच इतर जे जागतिक ज्ञानकोश आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीच पद्धत आहे जी मराठी विश्वकोशात सुद्धा आहे.
हां,
की आडनावानं आपण चरित्रात्मक नोंदी घेतो.
अच्छा.
म्हणजे उदाहरणार्थ आता अलतेकर अनंत सदाशिव,
हां,
म्हणजे अलतेकरांची नोंद शोधायची आहे तर ती तुम्हाला पहिल्या खंडातच पाहायला मिळेल. किंवा हरिनारायण आपटेंची नोंद शोधायची आहे की ह ना आपटेंची, तर आपटे हरी नारायण, म्हणजे आ या वर्णमालेच्या क्रमानं ती नोंद आपल्याला पाहायला मिळेल. मात्र काही व्यक्ती टोपण नावाने प्रसिद्ध असतात, मग अशा वेळेला ती आडनावाची पद्धत वापरून चालत नाही, तर त्याच आपण टोपण नावानं नोंदी त्या घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ कुसुमाग्रज यांची नोंद आपण कुसुमाग्रज या नाव शीर्षकाने, हा म्हणजे क या ह्याच्यामध्ये गेलेले. येथे मात्र इतिहासकालीन काही व्यक्ती असतात आणि त्या एका अक्षरी असतात, किंवा ज्याला आपण म्हणतो उदाहरणार्थ अभिनव गुप्त, आता ती त्याच रूढ नावानंच आपण घेतो. किंवा सम्राट अशोक यांची नोंद तर त्याच रूढ नावानं आपण घेत असतो.
सर, मग अशा वेळेला काय होतं की नोंदीतील शब्द जे घेतलेले आहेत त्याचे अनेक अर्थ पण असू शकतात, मग वाचकांनी अशा वेळेला कसं ठरवायचं?
अगदी अगदी. म्हणजे महाराष्ट्र आज मराठी अभिजात भाषा आहे आपली. मराठीच्या अनेक बोलींचा त्याच्यामध्ये सहभाग किंवा सर्व बोलींचं योगदान आपल्याला दिसून येतं. त्यामुळे वाचकाची अर्थभिन्नता वेगळी असू शकते, आकलन क्षमता प्रत्येकाची वेगळी असू शकते. तर नोंदीमध्ये येणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचं नेमके अर्थ स्पष्ट करणारा परिभाषा संग्रह हा विश्वकोशांना पूर्वीच प्रकाशित केलेला आहे. तो मराठी इंग्रजी असाही आहे आणि इंग्रजी मराठी असा आहे. त्यामुळं नोंदीमध्ये आलेला शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तर तो परिभाषा संग्रहाच्या आधारे वाचकाला शोधणं सोपं जातं.
डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि विश्वकोशाच्या 1 ते 5 खंडाविषयी आम्हाला माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. aaplimaratihi2108@gmail.com. आपली मराठी 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी.